चीनीमंडी.com पॉडकास्ट।
हरियाणा ऊस शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील थकबाकीची प्रतीक्षा। 8 नोव्हेंबरला महापंचायत। नारायणगड साखर कारखान्याचा आगामी गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होईल, पण एप्रिलमध्ये संपलेल्या गेल्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची थकबाकी अद्यापही बाकी आहे। नारायणगड साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम गेल्या वर्षी 12 नोव्हेंबरला सुरू झाला होता आणि कारखान्याने जवळपास 55.33 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले होते। हंगाम 23 एप्रिलला संपला आणि 387 करोड रुपयाच्या पोस्ट डेटेड चेक सहित 167 करोड रुपयांची ऊस थकबाकी भागवण्यात आली। नारायणगड साखर कारखान्याकडून ऊस थकबाकी भागवण्यात विलंबानंतर ऊस शेतकऱ्यांनी शुक्रवारी शहाजादपूर धान्य बाजारामध्ये बैठक घेतली आणि उर्वरित देयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी 8 नोव्हेंबरला महापंचायतीचा निर्णय घेतला। भारतीय किसान युनियन चारुणीचे प्रवक्ते राजीव शर्मा यांनी सांगितले की गेल्या गाळप हंगामातील जवळपास 19 करोड रुपये देय बाकी आहे। कारखान्याने घोषणा केली की ते पुढच्या हंगामासाठी 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान परिचालन सुरू करतील, पण आम्ही मागणी करतो की परिचालन दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाले पाहिजे। हंगामात विलंब होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाची लागवड करण्यासाठी खूपच कमी वेळ मिळेल। भविष्यातील कारवाईच्या निर्णयासाठी 8 नोव्हेंबरला एक महापंचायत बोलवण्यात आली आहे। शुक्रवारी शेतकऱ्यांची भेट घेणाऱ्या SDM नारायणगड वैशाली शर्मा यांनी सांगितले की आपण नियमित आधारावर थकबाकी भागवण्याचा प्रयत्न करत आहोत। गुरुवारी 35.73 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला। कारखाना 20 नोव्हेंबरपासून परिचालन सुरू करेल आणि थकबाकी योग्य वेळेत भागवली जाईल। वीज उत्पादन भागवण्यासाठी कारखान्याला 7.5 करोड रुपये मिळणार आहेत। आम्हाला आशा आहे की हे लवकरच होईल।